श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, ज्ञानेश्वरीचा शेवटला अध्याय म्हणजे 18वा अध्याय आणि त्याच्यावरचं निरूपण आपण घेतोय। आतापर्यंत 47 श्लोक घेऊन झालीत आणि याच्या आधीचा जो 47वा श्लोक होता त्यात देवानी सांगितलं होतं की श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मात स्वनिश्चितात। आपला धर्म आचरण्यासाठी कितीही वाईट असेल तरी आपण आपलाच धर्म आचरण करावा आणि दुसऱ्याचा धर्म आपल्यापेक्षा चांगला जरी दिसत असेल पण तरी तो आपल्या काही कामाचा नाही। आणि स्वधर्म आचरण जर केलं तर कसं होतं, जणू आपण त्या ईश्वराला स्वकर्म कुसुमांची माळच घातली। फार सुंदर बोवी, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा आणि पूजा केली होय अपारा तोषा लागी। आपण हातवटीने स्वधर्म आपले जे विहित कर्म त्या विहित कर्माचं आचरण जर केलं तर त्या विहित कर्मरूपी फुलांनी एक माळ करून त्या सर्वात्मक ईश्वराच्या गळ्यात जर घातली तर त्या सर्वात्मक ईश्वराला अशा स्वधर्म कर्मामुळे खूप संतोष होतो। आणि म्हणून ती ये पूजे रिझलेनी आत्मराजे, अशी जर स्वधर्म कर्म आपण पूजा केली तर त्या आत्मराजाला फार खुशी होते। वैराग्य सिद्धी देई जे पसायतया, आणि तो जो सर्वात्मक ईश्वर अशा माणसाला वैराग्य सिद्धी प्रसाद म्हणून देतो। असं हे स्वधर्म कर्माचं निरूपण फार सुंदर शब्दांमध्ये आपण ऐकलं। आज 48वा श्लोक आपण घेणार आहोत। सुरुवात करू आजच्या भागाला।
पुंडलिकावर्दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत सर्वारम्भा हि दोषेण धूमे नाग्निरिवावृता।
हे कौन्तेय, जन्माबरोबरच उत्पन्न झालेले आपले कर्म दोषयुक्त जरी असले तरी त्याचा त्याग करू नये, कारण सर्व कर्मे शेवटी दोषाने युक्त असतातच। जन्माबरोबर आपल्याला जे काही कर्म मिळालं असेल आणि त्याच्यामध्ये काहीतरी दोष आहे म्हणून ते सोडून द्यावं का? एक उदाहरण एका खाटकाचं आपण घेतोय। खाटकाचं काम काय आहे? तर बोकडं कापणे, कोंबड्या कापणे, नाही का, हिंसा करणे, पण त्याचं ते स्वधर्म कर्म आहे, त्याच्यामध्ये दोष आहे? आणि सगळेच कर्म दोषयुक्त आहेत। मुळात मनुष्य हा देहच दोषयुक्त आहे, तर असा दोष पाहत बसण्यापेक्षा जी हातवटी सांगितली आहे, जी हातवटी कोणती, विहित कर्म करण्याची हातवटी, कर्म करत असताना त्या कर्माकडे मी कर्म करतो या वृत्तीने पाहू नये आणि त्या कर्माची जे फळ आहे त्या फळाची आसक्ती धरू नये। शिवाय हे सर्व करत असताना त्याच्याबद्दलचा अहंकारही धरू नये आणि असं करून त्या परमात्म्याच्या चरणी ते अर्पण करायचं आहे, विनियोग करायचा आहे, ओम तत्सत असा विनियोग करून जर आपण हे कर्म परमात्म्या चरणी अर्पण केले तर त्यातील सर्व दोष बाधा या सर्व संपतात आणि आपल्याला त्याचा दोष लागत नाही।
म्हणून भलतीये कर्मी आयासू जरही उपक्रमी काई स्वधर्मी दोषू सांगे अगा उजू वाटा चालावे तरही पायची शिणवावे नाडराने धावावे तरही तोची पै शिळा का सिदोरिया दाटणे एक धनंजया परी जे वाहता विसावया मिळजे ते घेपे एरवी कणानी भूसा कांडी ताही सोसू सरिसा जीची रंधन श्वान मांसा ते चिहवी दधी जळाचिया घुसळणा व्यापार सारखेची विचक्षणा वाळुवे तिळा घाणा गाळणे एक
म्हणून कोणत्याही कर्मामध्ये जर सुरुवातीला कष्ट असतील तर स्वधर्माप्रमाणे कर्माचरण करण्यात काय दोष आहे. कोणतेही कर्म घेतलं तर त्यात सुरुवातीला कष्ट असतातच. अरे अर्जुना, सरळ वाटेने चालले तरी पायच शिणवावे लागतात आणि आड रानाने धावले तरी तेथेही पायच दुखतात, नाही का? अर्जुना, दगड आणि दशमी या दोहीच्याही ओझ्याचा भार सारखाच असतो. एका पालवामध्ये दगड बांधून नेलीत काय आणि भाकरी बांधून नेल्यात काय किंवा दशमे बांधून नेल्यात काय, दोघांचाही भार सारखाच आहे की नाही. परंतु ज्याचे ओझे वाहिले असता विश्रांतीच्या जागी सुखकोर होईल त्याचे ओझे वागवावे हेच बरे ना. म्हणजे विश्रांतीच्या जागी जर बसलो तर भाकरी खायला तरी मिळतील, दगड खाऊ शकतो का? सहज पाहिले तर दाणे कांडणे आणि भूस कांडणे यात कष्ट सारखेच आहे, नाही का? दाणे कांडत बसा उसळ मुसळ घेऊन आणि भूस कांडत बसा. कांडणे दोघांमध्ये सारखेच आहे, श्रम सारखाच आहे. व कुत्र्याकरिता मांस शिजवण्यामध्ये जितके श्रम आहे तितकेच अग्नीला आहुती देण्यासाठी नैवेद्य जो तयार करावा लागतो त्यातही तितके श्रम आहे. म्हणून हे चतुरा अर्जुना, दह्याच्या आणि पाण्याच्या घुसळण्याला खटपट सारखीच आहे, नाही का? घाण्यात तीळ अथवा वाळू घालण्याची खटपट ही सारखीच आहे. मग ज्यातून चांगलं काही निष्पन्न होत असेल तेच करावं ना, वाईट कामं कशाला करावीत.
पै नित्य होम देयावया का सैरागी सुवावया फुंकिता धूम धनंजया साहणे तेची परी धर्मपत्नी धांगडी पोसिता जरी एकी ओढी तरी का अपरवडी आणावी अंगा आगा पाठी लागला घाई मरण न चुकेची पाही तरी समोरला काई आगळे नकिजे अकुळ स्त्री दांड्याचे घाये पर घर रिगालिही जरी साहे तरी स्वपती ते वाये सांडिले की तैसे आवडतेही करणे न निपजे शिवल्या विणे तरी विहित बारे कोणे बोले भारी.
अर्जुना, नित्य होम करण्याकरिता अथवा आग लावण्याकरिता विस्तव फुंकून तयार करण्याच्या कामी धूर सोसणे हे सारखेच असते. लग्नाची बायको आणि राखलेली वेश्या यांना पोसण्यामध्ये सारखेच श्रम पडतात, तर मग वेश्येला पोसून आपल्या अंगी अन्याय का लावावा? अर्जुना, असे पहा की शत्रूला पाठ दाखवली असता त्याने तलवार वगैरे मारल्याने पाठीला लागलेल्या जखमेमुळे मरण जर चुकत नाही तर मग शत्रूच्या पुढे उभे राहून अधिक पराक्रम करून त्याच्यासोबत लढाई का करू नये? वाईट कुळातील स्त्री आपल्या नवऱ्याचा त्रास चुकवावा म्हणून त्याला सोडून दुसऱ्याच्या घरी शिरली आणि असे करत असताही टिकुऱ्याचे तडाखे जर सहन करीत असेल तर तिने आपल्या लग्नाच्या नवऱ्याला व्यर्थ सोडले ना. त्याप्रमाणे वाटेल ते कर्म श्रमल्याशिवाय उत्पन्न होत नाही. तर बाबा, विहित कर्म करणे कोणत्या शब्दांनी कठीण आहे असे म्हणावे? विहित कर्म करणे हे कधीही चांगलेच चांगले.
वरी थोडेची अमृत घेता सर्वस्व वेचो का पंडुसुता जीणे जोड़े जीविताक्षयत्व येर काईहा मोले वेचुनी विष पियावे घेवनी आत्महत्येसी निमोनी जायजे जेणे तैसे जाचुनिया इंद्रिये वेचुनी आयुष्याचे निदिये साचली पापी आन आहे दुखा वांचुनी म्हणोनी करावा स्वधर्मू जो करीता हिरोनी घे श्रमू उचित देईल परमू पुरुषार्थ राजू या कारणे किरटी स्वधर्माची रहाटी न विसंबिजे संकटी सिद्ध मंत्र जैसा।
अर्जुना, याशिवाय ज्याने जीवाला अमरत्व मिळते असे जे अमृत ते थोडेच घेण्याला सर्वस्व खर्च होईना का? जे प्याले असता आत्महत्या करून मरून जावे लागते असे ते विष द्रव्य खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावे? त्याप्रमाणे इंद्रियांना कष्ट देऊन आणि आयुष्याचे दिवस खर्च करून पाप साचले आणि असे असता त्याचा दुःखा वाचून काही दुसरा परिणाम आहे का? म्हणून ज्याचे आचरण केले असता जन्ममरणाचे श्रम नाहीसे करून योग्य आणि श्रेष्ठ पुरुषार्थ असा जो मोक्ष त्याची जो प्राप्ती करून देईल त्या स्वधर्माचेच आचरण करावे। अर्जुना, या कारणास्तव जसे संकटकाली सिद्ध मंत्राला कधी विसरू नये ना, त्याप्रमाणे या स्वकर्माच्या आचरणाला कधी विसरू नये।
कानाव जैसी उदधी महारोगी दिव्य औषधी न विसंबिये तया बुद्धि स्वकर्म येथ मग ययाची गा कपिध्वजा स्वकर्माचिया महापूजा तो शलाईशु तम राजा झाडुनी करी शुद्ध सत्वाचिया वाटा आणी आपुली उत्कंठा भव स्वर्ग काळ कुटाय सेदावी जिये वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केले किंबहुना ते आपुले मेळवी खागे मग जिंतिलिया हे भोये पुरुष सर्वत्र जैसा होये का जाला ही जे लाहे ते आता सांगो।
अथवा समुद्रामध्ये ज्याप्रमाणे नावेला कधी विसरू नये, महारोग झाला असता ज्याप्रमाणे दिव्य औषधाला कधी विसरू नये, त्याच विचाराने जगामध्ये स्वकर्माला आपण कधी विसरू नये। हे ध्वजेवर हनुमान असलेल्या अर्जुना, मग स्वकर्माच्या महापूजेने संतुष्ट झालेला तो ईश्वर चित्तावरच्या तम रजाचा नाश करून आपली स्वकर्म करणाऱ्याची उत्कंठा शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला आणतो आणि संसार आणि स्वर्ग हे काळकूट विषासारखे आहेत असे आपल्याला पटवून देतो। फार काय सांगावे, ज्या संसिद्धीची पूर्वी वैराग्याच्या लक्षणाच्या रूपाने स्पष्टता केली आहे त्या आपल्या मुक्कामाला तो ईश्वर अशा साधकाला आणतो। मग ही वैराग्यरूपी भूमिका प्राप्त करून घेतल्यावर तो साधक सर्वत्र देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जसा होतो आणि तसा झाला असताही त्याला जे प्राप्त होते ते कसे प्राप्त होते त्याबद्दलची माहिती तुला पुढे सांगण्यात येईल। ती माहिती 49 श्लोकामध्ये येईल। आता जो आपण श्लोक घेतला, सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा ही दोषेन धूमे नाग्नी रिब्रावर्ता। कोणतेही कर्म सुरुवातीला डिफिकल्ट असते, कठीण असते, आणि असं कोणतंच कर्म नाही जे दोषयुक्त नाही। माणसाचं शरीरसुद्धा, हा देहसुद्धा दोषयुक्त असतो। ते शरीर कोणाचंही असू दे, मग देवाच्या रूपात अवतार धारण केलेले श्रीकृष्ण असो किंवा श्रीराम असो, प्रत्येक शरीराला दोष आहेच। आणि हे दोष असताना कर्माला आपण त्यागून चालणार नाही, म्हणून स्वधर्म कर्म हे हातवटीने केले तर मग ते आपल्याला योग्य मार्गाला घेऊन जाते। आणि योग्य मार्गाला घेऊन गेल्यानंतर त्या स्वधर्म कर्मापासूनच आपल्याला मुक्तीचा मार्ग सापडतो, मोक्षाचा मार्ग सापडतो। हा भाग आज आपण इथेच थांबवणार आणि उद्यापासून 49वा श्लोक घेऊन त्याच्यावरील निरूपण आपण पुढे नेऊया।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।